पहिले इतिहास अध्याय 8, बेला हा बन्यामिनचा ज्येष्ठ पुत्र, आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा, चौथा नोहा व पाचवा राफा, आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अभिहूद, अभिशुआ, नामान, अहोह, गेरा, शफुफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र. यहुदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुळाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहत येथे नेले. नामान, अहिया व गेरा यास त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले. शहर इमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्य झाली. त्याची पत्नी होशेद हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मलकाम, यवूस, शख्या, मिरमा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते. हुशीम पासून शहर इमाला अबिटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले. एबर, मिशाम, शमेद, बरिया आणि शमा हे एल्पाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोध व त्या आसपासची गावे वसवली. बरिया आणि शमा हे अयालोन मधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाशांना हुसकावून लावले. हे बरियाचे पुत्र अय्यो, शासक, यरेमोत, जबद्या, अराध, एदर, मिखाएल, इश्पा, योहा हे बरियाचे पुत्र. जबद्या, मशुल्लाम, हिजकी, हेबेर, इश्मरे, इजलिया, योबाल हे एल्पाचे पुत्र. याकिम, जिखरी, जब्दी, एलियने, सिल्थय, अलियेल, अदाया, बराया, शिमरात हे शिमीचे पुत्र. इश्पान, एबर, अलियेल, अब्दोन, जिखरी, हनान, हनन्या, एलाम, अंथोथिया, इफदया, पनुएल हे शासकचे पुत्र होत. शमश्रय, शहर्या, अथल्या, यारेशा, एलिया, जिखरी हे यरोहामाचे पुत्र. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरुश्लेम येथे राहत होते. गिबोनाचा पिता येईएल तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका, त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन, सूर, किश, बाल, नादाब, गदोर, अय्यो, जेखर आणि मिकलोत ही इतर अपत्ये. शिमा हा मिकलोतचा पुत्र. आपल्या यरुश्लेम मधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. किशचा पिता नेर, किश शौलाचा पिता, आणि शौल योनाथान, मलकीशुआ, अबिनादाब, एशबाल यांचा पिता. योनाथानाचा पुत्र मरीबाल, मरीबाल मिखाचा पिता. पिथोन, मेलेक, तरेया आणि अहाज हे मिखाचे पुत्र. यहोअद्दाचे वडील अहाज. यहोअद्दा अलेमेत, अजमावेत व जिमरी यांचा पिता होता. जिमरी हा मोसाचा पिता होता. बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा असेल. असेलाला सहा पुत्र होते. ते म्हणजे अजरिकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या, हान. असेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र ज्येष्ठ पुत्र उलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलिफ्लेत. उलामाचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र नातवंडे मिळून 150 जण होते. हे सर्व बन्यामिनाचे वंशज होते.